पौलाचे तिमोथ्याला दुसरे पत्र. दुसरे तिमोथ्याला पत्र अध्याय एक. येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवाचनाची घोषणा करण्यास देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून प्रिय मुलगा तिमोथी आला, देवपिता आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून कृपा दया व शांती असो. माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध वियोग भावाने भक्ती करतो त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो, यासाठी की मी आनंदाने भरून जावे. तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते, जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होती आणि तुझी आई युनिकेमध्ये होती, आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मिळाली ती तेवत ठेव. कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ती देणारा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरू नको, किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको, तर माझ्याबरोबर स्वार्थेसाठी दुःख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साह्याने दुःख सोस. त्याने आम्हाला तारले आणि त्याने आम्हाला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्य केली म्हणून नाही, तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती, पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि स्वार्थेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले. मला त्या स्वार्थेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते, आणि या कारणामुळे मी सुद्धा दुःखभोगीत आहे. परंतु मी लाजत नाही, कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो, आणि माझी खात्री पटली आहे की तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील. माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढधर आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर. आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगणेश आहेत. अनेशिप्राच्या घरावर प्रभू दया दाखव, कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरुंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही. उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला. प्रभू करो आणि त्याला त्या दिवशी प्रभूकडून दया मिळो, कारण माझ्या इपिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे. दुसरे तिमोथ्याला पत्र अध्याय दोन. माझ्या मुला, तू ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान हो. माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपून दे. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने आपल्या दुःखाचा सहभागी बनून राहा. सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही, यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. जर कोणी मैदानी स्पर्धेत भाग घेतो तर नियमाप्रमाणे स्पर्धेत घेतल्याशिवाय त्याला विजयाचा मुकुट मिळविता येत नाही. अतिश्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा. मी काय म्हणतो याविषयी तू विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रभू तुला या सर्व गोष्टी समजून घेण्याचे सामर्थ्य देईल. येशू ख्रिस्त जो मेलेल्यातून उठला व दाविदाचा वंशज आहे त्याची आठवण करीत राहा. जी सुवार्ता मी सांगतो तिचा हा गाभा आहे, कारण सुवार्तेमुळे मी दुःख सहन करतो, येतपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साकळदंडाने मला बांधण्यात आले, पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही. म्हणून देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही सोशित आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व अनंत काळचे गौरव प्राप्त व्हावे। येथे एक विश्वसनीय सत्य आहे, जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू। जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्य सुद्धा करू। जर आम्ही त्याला नाकारले तर तोही आम्हाला नाकारील। जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे, कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही। लोकांना या गोष्टीची आठवण करून देत राहा। देवासमोर त्यांना निकसून ताकीद देखी शब्दांविषयी भांडू नका। असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही, फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते। देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर। पण ऐहिक वादविवाद टाळ, कारण ते लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतात। आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते। या लोकांमध्ये हुमन आहे आणि फिलेत आहेत। जे सत्यापासून दूर गेले आहेत ते म्हणतात की मरणानंतरचे सर्व लोकांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे व ते काही लोकांच्या विश्वासाचा नाश करीत आहेत। तथापि देवाने घातलेला भक्कम पाया, त्यावर असलेला सिक्का यासह स्थिर राहतो। प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो। जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे। मोठ्या घरात केवळ सोन्या चांदींची भांडी असतात असे नाही, तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात। काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात, तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात। म्हणून जर मनुष्य या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करील तर तो मान सन्मानास योग्य असे भांडे होईल व धन्यासाठी प्रत्येक समर्पित कामासाठी पवित्र केलेले व उपयुक्त पात्र होईल। पण तरुणपणाच्या वासनांपासून दुर्पळ जे प्रभूला शुद्ध अंतकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात अशांच्या बरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग। नेहमी मूर्ख व निरर्थक अशा वादविवादापासून दूर राहा, कारण तुला माहीत आहे की त्यामुळे भांडणे निर्माण होतात। देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी दयाधर्माने वागावे। तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे। जे त्याला विरोध करतात त्यांना विनयाने शिक्षण द्यावे, या आशेने की देवाने त्यांना पश्चाताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी। ते शुद्धीवर यावेत व सैतानाच्या सापळ्यांतून, जेथे सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवले आहे, तेथून त्यांची सुटका व्हावी। दुसरे तिमथ्याला पत्र अध्याय 3। हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसात कठीण समय आपल्यावर येतील। लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्या शाप देणारे, आईवडिलांची आज्ञान मानणारे, कृतघ्न, अधार्मिक, इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असले, विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगले, देवावर प्रेम करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील। ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील। त्यांच्यापासून नेहमी दूर राहा। मी हे म्हणतो कारण त्यांच्यापैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवितात। अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात, पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत। यान्नेस व याब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसा ही माणसे सत्याला विरोध करतात। ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत, ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत। कारण जसा यान्नेस व याब्रेस यांचा मूर्खपणा प्रकट झाला, तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल। तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता ही पाळली आहेस। अंतुखिया, इकुन्या आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला, ते माझे दुःख तुला माहीत आहे। परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले। खरे पाहता जे जे ख्रिस्त येशू मध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात त्या सर्वांचा छळ होईल, पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील। पण तुझ्या बाबतीत ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव। ती सत्य ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे, तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस। तुला माहित आहे की तू आपल्या अति बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनाची माहिती आहे। त्यांच्या ठाई तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे। ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे। प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे। यासाठी की देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा। दुसरे तिमथ्याला पत्र अध्याय 4। देवासमोर आणि ख्रिस्त येशू समोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे। येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर। मी तुला देवासमोर व ख्रिस्तासमोर ही आज्ञा करतो, वचन गाजवीत रहा, सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्या वेळी तुझे कार्य करण्यास तयार रहा। लोकांना जे करायचे आहे त्याविषयी त्यांची खात्री पटव। जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर, लोकांना उत्तेजन दे आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर। मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छा धरणार नाहीत, त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील। त्यांची कान उघडणी कर, सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील। पण तुझ्या बाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दुःख सहन कर, स्वार्थीची घोषणा करण्याचे काम कर, देवाने दिलेली सेवा पूर्ण कर। माझ्या बाबतीत म्हणायचे तर मी अगोदरच प्यारपणा सारखा उठला जात आहे व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे। मी सुयुद्ध जिंकले आहे, मी माझी शर्यत संपविली आहे, मी विश्वास राखला आहे। आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्व तो वाट पाहत आहे आणि प्रभू जो नीतिमान न्यायाधीश तो मला त्या दिवशी मुकुट देईल। आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत अशा सर्वांना देईल। तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर, कारण देमास मला सोडून थेसलनिकास गेला आहे, कारण त्याला आजचे जग प्रिय आहे। क्रेस्केस गलतियास गेला आहे व तीत दालमतियास गेला आहे। लूक एकटा असा आहे की जो अजून देखील माझ्याजवळ आहे। जेव्हा तू येशील तेव्हा मार्कलाही तुझ्या बरोबर घेऊन ये, कारण सेवेकरिता तो मला उपयोगी आहे। तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे। त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये। तसेच माझी पुस्तके विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये। अलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे। त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील। त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर, कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता। पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही, त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले। देवाकडून हे त्यांच्या विरुद्ध मोजले जाऊ नये। प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेशांनी ती ऐकावी। सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले। प्रभू मला सर्व दुष्कृत्यांपासून सोडविल व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणील। त्याला सदा सर्व काळपर्यंत गौरव असो। प्रिस्किल्ला, अक्विल्ला आणि अनिसिफरच्या घरातील लोकांना सलाम सांग। हे रास्त करिंथात राहिला, त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता। तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर। युबुल, पुदेस, लीन, क्लोदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात। प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो। देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो।